नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी अक्षिता बुडके तुमका राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. दक्षिण आफ्रिकेतल्या जोहान्सबर्गान G20 फुडाऱ्यांच्या शिखर सभेच्या उक्तावण दिसा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी संवसारीक उदरगतीच्या उद्देशान 9 नवे उपक्रम प्रस्तावित केले. भारत, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा हांणी नवी त्रिपक्षीय चौकटी जाहीर केल्या. संसदेच्या शियाळ्या अधिवेशनात सरकार संविधान 131 दुरुस्ती विधेयक 2025 मांडपाची शक्यता असा. ब्राझीलात संयुक्त राष्ट्रांच्या हवामान परिषदेन संसारीक फुडाऱ्यांनी संकश्टाचेर उपाय काढपाचा यत्न केल्या कबलातीक मान्यताय दिल्या. आता पुराय खबरो. काल दक्षिण आफ्रिकेतल्या जोहान्सबर्गात G20 फुडाऱ्यांच्या शिखर सभेच्या उक्तावण दिसा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी संसाराक उदरगतीच्या उद्देशान 9 नवे उपक्रम प्रस्तावित केले. तातून जागतिक पारंपरिक गिन्यान भंडार, आफ्रिका कौशल्य गुणांक कार्यावळ, जागतिक भलायकी जतनाय प्रतिसाद पंगड, घुवळी वखदां आडावपाचेर मुक्त उपग्रह डेटा भागीदारी आनी गंभीर खनिज परिपत्रक उपक्रम स्थापन करप हांचो आस्पाव जाता. शिखर सभेच्या उक्तावणा दिसा 2 अधिवेशनाक मार्गदर्शन करतना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी ह्या उपक्रमांनी भारताची वाड आनी उदरगत जातली अशें सांगला. समावेशी आनी शाश्वत अर्थीक वाडीचेर पयल्या अधिवेशनात उलयतना प्रधानमंत्री हांणी G20 जागतिक पारंपरिक गिन्यान भंडार फुडल्या पिळगेच्या फायद्या खातीर मनीसपणाच्या सामुहीक बुद्धीचो उपेग करतलो अशें सांगले. तशेंच G20 जागतिक भलायकी सेवा प्रतिसाद पंगड स्थापन करपाचो प्रस्ताव तांणी मांडला. हातूंत G20 देशांतल्या दरेका देशांतले भलायकी तज्ञ आसतले आनी संवसारांतल्या खंयच्याय भागांतल्या जागतीक भलायकी आव्हानांक तोंड दिवपा खातीर ताची नेमणूक करूं येता. तशेंच घुवळी वखदांच्या वेव्हारांचें आव्हान पयस करपा खातीर आनी ताची अर्थवेवस्था मोडपा खातीर G20 इनिशिएटिव्ह ऑन काउंटरिंग द ड्रग्स टेरर नेक्सेसाची सुचोवणी तांणी केल्या. एक लवचीक संसार ह्या विशयाचेर दुसऱ्या अधिवेशनात उलयतना प्रधानमंत्री मोदी हांणी क्रिटिकल मिनरल्स सर्क्युलरिटी इनिशिएटिव्ह तयार केल्ल्यान शारी खण दुसरे जिवीत बॅटरी प्रकल्प आनी संबंधित नवनिर्माणाक चालना मेळटली असो प्रस्ताव मांडलो. मुक्त उपग्रह डेटा भागीदारीचेर तांणी ह्या कार्यावळी वरवीं G20 अंतरिक्ष एजन्सीचो उपग्रह डेटा विकसनशील देशांक खास करून जागतिक दक्षिणेक शेतकी नुस्तेमारी आपत्ती वेवस्थापन हेर कार्यावळी खातीर उपलब्ध करतले अशें कळयलां. दुसऱ्या अधिवेशनात प्रधानमंत्री मोदी हांणी भारताच्या G20 अध्यक्षपदाच्या काळात आपणायिल्ल्या अन्न सुरक्षा विशींच्या तत्वांचेर भर दिवन जागतिक अन्न सुरक्षा घटमूट करपा खातीर चड सामुहीक कारवाय करपाचोय उलो मारलो. आर्टिफिशियल इंटेलिजन्स AIचो उपेग आता सगळ्याच मळार जावपाक लागला. तसोच ताचो प्रभाव आता सिनेमा मळार लेगीत व्हडा प्रमाणांत जाता. मात AI मनशाच्यो भावना व्यक्त करपाक शकना. AI हे एक तंत्रगिन्यान, ताचो उपेग कामाक सोपेपण हाडपाक हे तंत्रगिन्यान आयल्या अशें मत इफ्फीचे संचालक शेखर कपूर हांणी म्हणला. AIचो फुडारान सिनेमांत चडांत चड उपेग जातलो आनी ताच्या उपेगाची सुरवात जाल्या अशें तांणी सांगलें. जगात AI ही फुडाराची गरज जावं येता अशें मत बर्लिनची फेस्टिवल डिरेक्टर ट्रिसिया टटल हिणें म्हणला. इफ्फीच्या इन कॉन्वर्सेशन विभागात डू वी नीड टू रिडिफाईन सिनेमा इन वर्ल्ड ऑफ AI या विषयाचेर संबंधित मानेस्त उलयताले. AI तंत्रगिन्यान मात सिनेमा मळार नवीन आव्हानां तयार करतले. तशेंच फुडारान मोबायलांत लेगीत सिनेमा सहज तयार करप AIच्या मजतीन तयार जातले. सिनेमा वांगडाच शेती पासून नितळसाण आनी हेर मळार AIचो उपेग जायत जाल्यार समाजांत व्हड बदल जावंक शकता अशें मत ह्या वेळार दोनी मानेस्तांनी व्यक्त केलां. गोंयच्या मुखेल वेंचणूक अधिकाऱ्याच्या कार्यालयान नागरिकांक गणना फॉर्म सादर करपाक प्रोत्साहन दिवपा खातीर SIR 2026 रील सर्त जाहीर केल्या. सहभागी ह्या उपक्रमाची प्रचार करपी 60 ते 90 सेकंदांचो इंस्टाग्राम रील तयार करूंक शकतात आनी CEO गोवा हँडल टॅग करून पोस्ट करूंक शकतात. रील DM वरवीं धाडचो पडटलो आनी नोंदी फकत भौशीक खात्यांतल्यान 25 नोव्हेंबर 2025 मेरेन उक्ती आसात. 10,000, 5,000 आनी 3,000 रोख इनामां दितात. तशेंच 2 प्रोत्साहन दिवपी पुरस्कारूय आसात. राज्यांत मतदारांचे सहभाग घटमूट करपा खातीर सृजनशीलताय आनी सोशल मिडियाचो उपेग करपाचो हे मोहिमेचो हेत आसा. ब्राझीलांत संयुक्त राष्ट्रांच्या हवामान परिषदेन संवसारीक फुडाऱ्यांनी संकश्टाचेर उपाय काढपाचो यत्न केल्ल्या कबलातीक मान्यताय दिल्या. पूण हवामान बदल घडून हाडपी जिवाशम इंधन प्रत्येक पावण्यार काढून उडोवपाचो उल्लेख ह्या करारान अजून करूंक ना. जिवाशम इंधन सगळ्या पावण्यार बंद करपा विशीं ब्राझीलाच्या बेलेम शारांत 2 सप्तकां पयलीं COP30 शिखर सभेच्या अपेक्षित बंदा परस वाटाघाटी पातळ्या उपरांत हो मजकूर मान्य झालो. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी आयकतात.
नई जीएसटी सुधारों के अंतर्गत सरकार ने कृषि क्षेत्र में कर की कटौती से किसानों को बड़ी राहत प्रदान की है. ट्रैक्टरों पर कर की दर 12% से घटाकर 5% कर दी गई है. टायर ट्यूब हाइड्रोलिक पंप जैसे ट्रैक्टर के कलपुर्जों पर भी जीएसटी दर को 18% से घटाकर 5% कर दिया गया है. इसके अलावा कुछ अन्य जरूरी सामान जैसे विशेष जैव कीटनाशक, सूक्ष्म पोषक तत्व, ड्रिप सिंचाई प्रणाली, स्प्रिंकलर और खेती कटाई तथा मड़ाई की मशीनों पर भी जीएसटी 12% से घटाकर 5% कर दिया गया है कि इस फैसले से किसानों की तरक्की में मदद मिलेगी.
दक्षिण आफ्रिकेतल्या जोहान्सबर्गान जाल्ल्या G20 शिखर सभेन फुडाऱ्यांनी अमेरिकेचो विरोध आसून लेगीत एकमतान संयुक्त घोषणापत्र आपणायले. एकचार समता आणि शाश्वतपण हे समावेशक जागतिक वाढीचे गरजेचे खांबे आसात हाचेर घोषणापत्रांत भर दिला. 39 पानांच्या ह्या दस्तावेजान उर्जा सुरक्षा, हवामान कृती आणि आपत्ती लवचिकपणाचेर भर दिलो आणि त्याच बरोबर वाढत वचपी भूराजनितीक तणाव, संघर्ष आणि खोलायन जावपी असमानताय अर्थिक स्थिरतायक धोको असे मान्य केला. भारत, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा हांनी नवी त्रिपक्षीय चौकटी जाहीर केल्या. गंभीर आणि उदरगतशील तंत्रगिन्यानात सहकार्य वाढोवपा खातीर ऑस्ट्रेलिया, कॅनडा, भारत तंत्रगिन्यान आणि नवनिर्माण भागीदारी झाल्या. काल जोहान्सबर्गान जाल्ल्या G20 शिखर सभेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, ऑस्ट्रेलियन प्रधानमंत्री अँथनी अल्बानी आणि कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कार्नी हांचे मदीं जाल्ल्या बसके उपरांत ही घोषणा झाल्या. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टांत प्रधानमंत्री मोदी हांणी ही भागीदारी मुखेल तंत्रगिन्यान आणि नवनिर्माण क्षेत्रांत सहकार्याचो विस्तार करपाक मदत करतली असे सांगले. कर्मचारी प्रोविडंट फंड ऑर्गनायझेशन EPFO प्रादेशिक कार्यालय मुंबई किल्ल्यान शुक्रारा मुंबईच्या मैत्री भवनात चामडे आणि पायथळा क्षेत्रातल्या आस्थापना खातीर जागृताय आणि प्रसार कार्यावळ घडवून हाडली. हो उपक्रम प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार येवजणेचो आणि कर्मचाऱ्यांची नोंदणी येवजण 2025 एक भाग असा. अमित जैन, प्रादेशिक PF आयुक्त 1 हांच्या फुडारपणाखाला हो कार्यक्रम झाला आणि तातून वेगवेगळ्या आस्थापनांचे प्रतिनिधी, कर्मचारी, EPFO अधिकारी आणि काउन्सिल फॉर लेदर निर्यात CLE वांगडी हजर आशिल्ले. संसदेच्या शिंयाळ्या अधिवेशनात सरकार संविधान 131 दुरुस्ती विधेयक 2025 मांडपाची शक्यताय असा. अंदमान आणि निकोबार जुवे, लक्षद्वीप, दादरा आणि नगर हवेली आणि दमन आणि दीव आणि पुडुचेरी अशा विधिमंडळ नाशिल्ल्या हेर केंद्रीय प्रदेशांकडेन जुळून भारताच्या संविधानाच्या कलम 240 हातून चंदीगडाचो आसपाव या विधेयकान केला. संविधानाच्या कलम 240 प्रमाण अंदमान आणि निकोबार जुवे, लक्षद्वीप, दादरा आणि नगर हवेली आणि दमन आणि दीव यासारख्या काय संघराज्य प्रदेशांचेर शांतताय, प्रगती आणि प्रभावी शासन हांचे खातीर नेम करपाचो अधिकार राष्ट्रपतीक दिला. संसदेचे शियाळी अधिवेशन फुडल्या महिन्याच्या 1 तारखेक सुरू जावपाचे आसा आणि ते 19 डिसेंबर मेरेन चालू आसतले. सिक्कीमात सेवोक रेंगो रेल्वे मार्गाचे 85% काम आता मेरेन पुराय झाला. आकाशवाणी न्यूज गँगटॉक टॉक शोन वाटो घेऊन ईशान्य शिमो रेल्वेचे मुखेल जनसंपर्क अधिकारी कपिंजल किशोर शर्मा हांनी भौगोलिक आणि पर्यावरणीय आव्हानास आसून लेगीत प्रकल्पाची प्रगती खूप बरी असा अशी माहिती दिल्या. शर्मा हांनी ह्या प्रकल्पाची वट्ट लांबाय 45 किलोमीटर असा आणि वट्ट लांबायच्या 86% बोगद्यांचा आसपाव असा. प्रकल्पात वट्ट 5 स्टेशनां आणि 22 पूल असतात आणि 19 पूल बांधपाचे काम पहिलीच पुराय झाला असं त्यांनी सांगले. डिसेंबर 2027 मेरेन हो सगळो प्रकल्प पुराय जावपाची अपेक्षा असा. आणि 2 प्रकल्पांचे सर्वेक्षण रेल्वे वरवी चालू असा. तातून 1 गँगटॉक शहराक रेल्वे वरवी जोडपाचो आणि दुसरो मेल्ली ते दंताम हांच्या मधलो रेल्वे मार्गाचो आसपाव जाता. भारतीय हवामान खात्यान फुडल्या 3 ते 4 दिसांत ईशान्य भारत आणि उत्तर प्रदेशात उथळ ते मध्यम धुके पडपाचो अदमास उक्तायला. तसेच आयज अंदमान आणि निकोबार जुवे, केरळ आणि माहे, लक्षद्वीप आणि तमिळनाडू, पुडुचेरी आणि करायकल हांगा व्हड प्रमाणात पाऊस, गडगड आणि वीज पडपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. हॉकीन आज मलेशियाच्या इपोहांत जावपी 31व्या सुलतान आझलान शाह करंड सर्तीच्या सुरुवातीच्या मॅचीत भारतीय दादल्यांचा पंगड दक्षिण कोरिया आड खेळटलो. भारतीय मानक वेळाप्रमाण दनपरा 1:30 मॅच सुरू जातली. परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. दक्षिण आफ्रिकेतल्या जोहान्सबर्गात G20 फुडाऱ्यांच्या शिखर सभेच्या उक्तावणा दिसा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी संवसारीक उदरगतीच्या उद्देशांचो नवे उपक्रम प्रस्तावित केले. भारत ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा हांणी नवी त्रिपक्षीय चौकटी जाहीर केल्या. संसदेच्या शिशियाळ्या अधिवेशनात सरकार संविधान 131 दुरुस्ती विधेयक 2025 मांडपाची शक्यता असा. ब्राझीलात संयुक्त राष्ट्रांच्या हवामान परिषदेत संसारीक फुडाऱ्यांनी संकष्टाचे उपाय काढपाचा यत्न केल्या कबलातीक मान्यता दिल्या. आणि इतल्या न्यू राष्ट्रीय खबरो सोपल्यो. मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमका आयसांजे 6:30 मिनिटांनी आयकूंक मेळटले. नमस्कार.